बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, किशोर वयामध्ये मुलांमुलींमध्ये विरोधी भावना शिगेला पोहोचते. एका क्षणी ते खूप सक्रिय आणि इतर वेळी खूप आळशी आणि निष्क्रिय दिसतात. काही वेळा ते अति उत्साहाने भरलेल्या स्वविरोधाचे प्रकटीकरण असतात आणि याचे कारण म्हणजे भावनिक ज्ञानाचा अभाव. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.